चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशमध्ये ऊस तोडणी झाली सोपी। देशभरात लॉकडाऊन नंतर शेकडो मजूर घराकडे परतले आहेत आणि यामुळे प्रथमच उत्तर प्रदेशात गहू आणि ऊस तोडणी दरम्यान मजुरांच्या अनुपस्थितीचा सामना करावा लागला नाही। उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव गृह अविनाश अवस्थी म्हणाले, ऊस तोडणीमध्ये इतर राज्यातून आपापल्या गावात परत आलेल्या मजुरांची खूप मदत झाली। उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबवण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गाळपावर परिणाम झाला होता, पण इतर राज्यातून परतलेल्या मजुरांमुळे यूपीमध्ये ऊस तोडणीचं संकट दूर झालं आहे। ते म्हणाले, 28 कारखान्यांचं ऊस गाळप पूर्ण झालं आहे आणि 92 कारखान्यात काम सुरू आहे। अवस्थी म्हणाले, 16,418 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवण्यात आली आहे।